अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातही केनिया या देशामध्ये कार्य करणारे उपसमन्वयक राहुल उरणकर आणि प्रिया उरणकर हे आपल्यासोबत आहेत। आजही आपण त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत। सर, आपण मागच्या कार्यक्रमात म्हटलात की आपल्या पुढे अनेक अडचणी येत असतात, तर अशा ह्या अडचणी कोणत्या आहेत आणि आपली अपेक्षा त्या सोडवण्यासाठी काय आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून पण आणि तिथल्या मराठी बांधवांकडून?
उपसमन्वयक झाल्यानंतर मी 6 देशांना कनेक्ट झालो जिथे मराठी माणूस आहे। कनेक्ट म्हणजे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षांशी झालो। त्यांना पहिला प्रश्न विचारला, तिथे मराठी शाळा आहेत का? त्यांनी सांगितलं, हो, आम्ही छोट्या प्रमाणात का होईना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतो। पण सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जेव्हा टीचर्स जेव्हा जे प्राध्यापिका आहेत ज्या गृहिणी आहेत आणि त्यांना शाळेत किंवा त्या जागी येण्यासाठी जे खर्च आहे जी मेहनत आहे ती त्यांना किती लांबपर्यंत आपण स्वतःच्या ह्यानी करायचं,
तर थोडं
स्वखर्चाने त्यांनी करावं, तर थोडंसं असं मानधन, थोडंसं असं काय मोटिवेशनसाठी काही जर मिळालं तर मानधन मिळालं, भले ते महाराष्ट्र शासनाकडनं जर थोडंसं एक ती हेल्प मिळाली तर त्यांना तर बरं वाटेल की नाही बाबा आपल्याला घरून माहेरून आपल्याला मदत मिळते। आपण दुसऱ्याच्या देशात जाऊन कमवण्यासाठीच जातो पण किती खर्च करावा, आपण कारण दरवेळाचा जाण्याचा जो काय खर्च आहे तो एकदा दोनदा ठीक आहे, पण वर्षभर जेव्हा तुम्ही करता तर थोडा मदत मिळाली तर खरंच छान होईल।
सर, आपण म्हणालात की महाराष्ट्र मंडळाची जागा आहे आणि शाळा मात्र वेगळ्या ठिकाणी आपण चालवता आहात, हे केनियामधलं झालं। पण आपण जे म्हणलात की इतरही 6 देशांशी आपण कनेक्टेड आहात जसं टांझानिया वगैरे, मग तिथे काय अडचणी आपल्याला आढळून आल्या?
तिकडे हाच प्रॉब्लेम आहे की त्यांची जी शाळा आहे ती कुठल्या तरी शाळेत, जे क्लास होतो मराठीचा तो कुठल्या तरी शाळेत होतो। काही जागी तर डर्बन सारख्या शहरात साऊथ आफ्रिकामध्ये तिथे तर युनिफॉर्म पण घालून येतात मुलं की एक शाळेचं वातावरण तयार करणं, पण शेवटी ती शाळेत जाणं, घरातून जो खर्च होतो त्या टीचरचा तो एकदा दोनदा ठीक आहे मी सांगेन तसं सांगितल्याप्रमाणे, पण वर्षभर जेव्हा होतो तेव्हा काहीतरी मदत, काही असे मानधन किंवा काही भले छोटी असो पण ती मदत ही खरंच माहेरून मिळाली तर त्यांना बरं वाटेल आणि शाळा एक जोमाने चालू राहतील असं मला वाटतं।
सर, आता शाळांविषयी आपण खूप सांगतायत आणि अपेक्षा व्यक्त करतायत, पण या व्यतिरिक्त आणखी काही याविषयी काही सामाजिक उपक्रम आपले चालू आहेत का, किंवा आणखी काय करावंसं आपल्याला वाटते?
मराठी माणूस हा प्रत्येक देशात आता पसरलेला आहे। एक मराठी माणूस समजा दुसऱ्या देशात गेला त्याला मदत हवी, तो कुठे जाणार? तर सर्वात जवळची गोष्ट म्हणजे मराठी मंडळ, महाराष्ट्र मंडळ। तर तसं मला हा विचार आला की इतके मराठी मंडळचे अध्यक्ष एक ग्रुप बनवून एकमेकाशी जोडले जातील असा मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला। आता त्या ग्रुपचा इतका फायदा झाला आम्हाला की कोरोना काळात असे खूप मराठी कुटुंब होते जे अडकले होते, मग त्यांनी ते दुसऱ्या देशात जाऊन अडकले होते कारण टुरिझमसाठी गेले किंवा फिरायला गेले ना, आता तिकडनं बाहेर पडणं मुश्किल झालं। मग अशावेळी ह्या ग्रुपनी मी आता जवळजवळ 27 देशांमध्ये कनेक्टेड आहे आणि 27 देशांचे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष ह्या ग्रुपमध्ये आहेत। कोणाला कुठेही अर्जंट मदत असेल तर ती आम्ही पोचवू शकतो। म्हणजे दुबईहून 4 फॅमिलीज गेल्या होत्या नायजेरियाला आणि कोरोना काळ चालू झाला, दुःख तशी बातमी झाली की त्यांच्यापैकी दोघं जण दगावले आणि ते तिथे अडकले होते, त्यांचा फोन चालू नाही काही नाही। आम्ही मराठी मंडळ नायजेरियाच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांना फोन केला, त्यांनी 45 मिनिटात त्यांना शोधून काढलं आणि ही काळजी घेतली की ते लोक परत आपल्या देशी परततील।
खूप छान।
असे काही मुलांसाठी मदत केली, म्हणजे मुलं शिकायला जातात मग त्यांना होमसिकनेस येतो, असं फ्लोरिडामध्ये एकदा झालं आणि मग आम्ही मला मुंबईतले आई वडिलांनी त्यांच्या नातेवाईक जे दुबईला होते त्यांना फोन केला की असं कोणी आहे का. आणि लकीली ते महाराष्ट्र मंडळमध्ये होते. त्यांनी ह्याच ग्रुपला कॉन्टॅक्ट केलं की फ्लॉरिडाला एक माझा मुझा मुलगा आहे तो होमसिक झालेला आहे. लकीली गणपतीचे दिवस होते. मग आम्ही तिकडच्या महाराष्ट्र मंडळाला कनेक्ट केलं. तिकडची मुलं घरी गेले त्याच्या आणि गणपतीच्या सोहळ्यात त्याला हे केला. आज तो माझ्या माहितीप्रमाणे त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. तर असे खूप काही असे क्रेसेस आहेत. त्या व्यतिरिक्त रेडिओ नावाचा एक असोसिएशन आहे जे धनश्री पाटील म्हणून पुण्याचे ते राबवतात. त्यांना मी जेव्हा आंतरराष्ट्रीय मराठी मंचमध्ये संमेलनात भेटलो मला इतकं आश्चर्य वाटले की त्यांनी दुबईमध्ये कोरोनाच्या काळात पूर्ण प्लेन बुक केलं आणि तिकडच्या अडकलेली माणसांना भारतात आणलं. तर मला इतकं ते फार नोबल कॉज वाटला. मी त्याला कनेक्ट झालेलो आहे. आणि रेडिओ म्हणजे रेस्क्युईंग एव्हरी डिस्ट्रेस इंडियन ओव्हरसीज. मग तो मराठी असो किंवा एक भारतीय असायला हवा जो बाहेर अडकलाय. मग त्याचा ऍक्सिडेंट झाला असो किंवा त्याचा मृत्यू झाला असेल. मग त्या असं होतं की काही आई वडिलांना मुलाचं तर काय असं वाईट झालं असेल त्यांना आणणार कसं परत त्याचा देह आणणार कसा. मग अशा वेळी आमचे परत 26 वेगळे ग्रुप आहे 26 जणांचा 27 जणांचा जे आम्ही एम्बेसीशी कनेक्टेड आहोत. सगळे पेपरवर्क करून त्या आई वडिलांना त्यांचा मुलगा किंवा मुलगी किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचं रिप्रॅट्रिएशन आम्ही करतो. किंवा कोणी ॲक्सिडेंटमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे मेडिकल प्रॉब्लेम इश्यू आहे. मग अशा वेळी माणसाला कळत नाही की आपण करावं काय. म्हणजे अशी काही भले आम्ही पैशाची मदत नाही करत किंवा आम्ही पैसे घेत नाही या गोष्टीसाठी आम्ही पैसे घेत नाही हे आम्ही आमच्या मनाने सोशल सर्व्हिस करतो. की एक मराठी माणूस असो किंवा भारतीय माणूस एक ह्युमॅनिटी एक माणुसकी म्हणून ती मदत पोहोचणं फार जरुरीच आहे. आणि ही आम्ही अशी एक संस्था चालवतो.
अच्छा म्हणजे भारतीय आणि महाराष्ट्रीयन दोघी जे परदेशात स्थायिक आहे त्यांना या उपसमन्वयक आपले जे आहेत तर ते मदत करताय. आणि त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही जी रेडिओ म्हणून संस्था उभारली आहे त्याच्याद्वारे देखील त्यांना मदत मिळत असते. प्रिया मॅम, आता मुलांच्या जेव्हा तुम्ही शाळा चालवता आणि मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे आपण म्हणालात की मुलांची संख्या कमी होते तर मुलांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी आपण कोणते उपक्रम राबवायचा विचार करताय किंवा आपले आगामी प्रकल्प काय असतील.
आता आम्ही चौघीजणी ज्या आहोत, एक आहे ती सोलापूरची आहे वैशाली वावळे, दुसरी आहे ती पुण्याची आहे प्राची जोशी, मी आहे मुंबईची आणि अजून एक आहे इंदौरची अनामिका जोशी. तर आम्ही चौघीजणी मिळून हे सगळं शिकवायचं काम करतोय. पण होतंय काय की
नैरोबीला
केनियामध्ये होतंय काय की मुलं हळूहळू कमी होत आहेत कारण मी सांगितल्याप्रमाणे मुलांचे वेगळेवेगळे उपक्रम चालू आहेत. आम्ही चौघींचं असं म्हणजे आम्ही जेव्हा बोललो एकत्र येऊन तेव्हा आमच्या डोक्यात असं आलं की मुलांना आकर्षित करण्यासाठी समजा तिथे काही छोटेसे आपण खेळ घेतले कारण लहान मुलं आहेत ती जी शिकायला येतात ती मुलं लहान आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे पण आता लहान मुलं आहेत ती. तर खेळ घेतले किंवा काही खाऊ आम्ही त्यांना दिला किंवा असं काही लहान मुलांना कसं जनरली आपल्याला अट्रॅक्ट करू शकतो तशा प्रकारे आपण करण्यासाठी काही उपक्रम आम्हाला ते सुरू करायचे आहेत. किंवा छोटी छोटी बालगीतं किंवा नाटकाची पुस्तकं किंवा असं काही घेतलं मग छोटे छोटे आपण बाकी संस्कार म्हणजे समजा आम्हाला आम्ही तिथे रामरक्षा घेतली किंवा बाकी आम्ही ते हळूहळू घेतो आहे.
प्रिया मॅम, ह्या शाळा घेताना काही एखादा चांगला अनुभव आपल्याला वेगळा आलसा म्हणता येईल आलेला आहे का.
हो नक्कीच. कारण झालं कसं मध्ये एकदा आमच्याकडे साऊथ इंडियन मुलगा त्याला मराठी शिकायची खूप इच्छा आली. तो आमच्या आम्हाला अप्रोच झाला त्याने आमच्याकडे कॉन्टॅक्ट केला आणि त्याने आमच्याकडनं शिकून घेतलं. वैशाली मॅम ज्या आहेत त्यांच्याकडे तो भलेही तो आमच्या शाळेत येत नव्हता पण मग तो त्यांच्या घरी जाऊन त्याने ते शिक्षण घेतलं मराठीचं बोलण्यासाठी जे शिक्षण असतं ते त्याने घेतलं. त्यामुळे हा एक वेगळाच अनुभव आला.
त्यात मला एक ऍड करायचं होतं की टांझानियावरून मला एक फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं माझ्या मुलाला आणि मला मराठी शिकायचं कारण माझी बायको मराठी
आहे
आणि मला ते जमत नाही पण माझ्या मुलाला म्हणून त्यांनी माझ्याकडनं पुस्तकं मागवली आणि ते तिथे शिकतायत.
आणि ते कोण होते
टॅन म्हणून एक आहेत ते पण साऊथ इंडियनच होते इफ आय एम नॉट रॉंग. पण त्यांनी माझं नाव शोधून त्यांनी मला फोन केला की मला मराठी शिकायचं आहे मला काय मदत करू शकाल. म्हणलं तुम्ही क्लास करू शकत असाल पण थोडा वेळेचा डिफरन्स असल्यामुळे ते करू शकत नव्हते. पण मी त्यांना इकडनं आपली मराठीची जी बालभारतीची किंवा जी पुस्तकं असतात जी मराठी शिकवू शकतात बेसिक, ती पुस्तकं त्यांना ईमेल केली आणि आज ते स्वतःहून मराठी शिकत आहेत बायकोकडनं.
अरे वा, खूपच छान अनुभव आहे.
झांबियामध्ये आहेत. म्हणजे मी सांगतो ना की मराठी शिकवण्यासाठी व्यक्ती तयार आहे, आपल्याला प्रेक्षक पाहिजेत जे शिकतील आणि खरंच आपली मराठी खूप चांगल्या त्याने प्रसार येतात.
मॅम, आणखीन एक प्रश्न असा विचारा असं वाटतो की आपली जी खानपान संस्कृती आहे आणि त्या अनुषंगाने येणारे शब्द, म्हणजे जसा वडापाव, मोदक, हे सगळीकडे आता खूप प्रसिद्ध झाले आणि तिथे तुम्हाला तसा काही अनुभव येतो का? तो
नक्कीच आला आहे, कारण भलेही महाराष्ट्रातला वडापाव असला तरी सगळ्या जगामध्ये वडापाव हा गोष्ट फेमस आहे. नुसतं वडापावच नाही, महाराष्ट्रीयन पदार्थ आपले इतके सुंदर आहेत, पुरणपोळी, श्रीखंड, वडापाव, म्हणजे सगळे पदार्थ जे आहेत ते इतके सुंदर आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालंय, आम्ही तिकडे आम्ही जो गणपतीचा जो उत्सव होतो आमचा 5 दिवसांचा, तर त्या 5 दिवसांच्या गणपतीच्या उत्सवामध्ये पहिल्या दिवशी जो प्रसाद असतो देवाला दाखवायचा मोदकाचा, तो आम्ही बायका सगळ्या मंडळात येऊन प्रत्यक्ष बनवतो, त्यामुळे त्याला एक वेगळी चव येते. आणि त्या प्रसादासाठी म्हणून खूप जण पहिल्या दिवशी दर्शनाला पण येतात.
पण मराठीच लोक किंवा भारतीय की
अगदी सगळ्या जातीचे लोक येतात. काही काही फेस्टिवल्स पण असतात, फूड मेला असतात, त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रीयन ज्या आहोत ते आम्ही स्पेसिफिकली महाराष्ट्रीयन पदार्थांचे फूड स्टॉल्स लावतो. लोकांना इतके ते पदार्थ हवे असतात कारण तिकडे त्यांना ते ती चव मिळत नाही, त्यामुळे आमच्याकडनं ते जातं. तर सतत आमच्या वर्षातनं एकदोनदा आमचे ते फूड फेस्टिवल किंवा फूड मेला हे चालू असतं.
2017 जेव्हा मी अध्यक्ष होतो तेव्हा महाराष्ट्र फूड फेस्टिवल केलं होतं. आम्ही त्याच्यामध्ये मालवणी मासे, मस्तानी, तांबडा पांढरा रस्सा, चकुल्या, भजी, मिसळपाव असे मराठीच पदार्थ ठेवले होते. आणि मला आश्चर्य होतं की 1.5 किलोमीटरची गाड्यांची लाईन आली होती आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या एम्बेसीच्या मॅडम होत्या, त्या स्वतः आल्या आणि त्यांनी स्वतःहून सगळे पदार्थ चाखले आणि ते म्हणतात मराठी पदार्थ जो आहे तो अमृतासारखा.
अरे वा,
इतकं छान तो प्रोग्राम झाला. मला आश्चर्य की 1.5 किलोमीटरची लाईन, म्हणजे आणि आपली मराठी नव्हती हे बाकी सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातले लोक, तर अशा आम्ही गोष्टी केल्या
सर. आणि मी तर म्हणेन की जेव्हा हे पदार्थ तिथपर्यंत जातात तेव्हा त्या पदार्थांची पाककृती आणि ते शब्द देखील जातात त्या त्या देशांमध्ये, कारण मिसळला मिसळच म्हणणार, मोदकाला मोदकच म्हणणार, त्यामुळे ही आपली भाषेची संस्कृती त्यामध्ये जाते, त्याच्या पाककृतींची कृती जाते आणि नक्कीच मराठी भाषा तिथे समृद्ध होते. राहुल सर, प्रिया मॅम, आज आपण आमच्याशी केनिया इथं चालणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आपण जे काम करतायत आणि तिथे काय घडामोडी चालतात याविषयी सुसंवाद साधलात, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क करा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन मान्यवरांसह. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.